नमस्कार, मी सारंग अनिल देशमुख, चांदूर रेल्वे प्रभाग नंबर 8 मधून. प्रत्येक घर, प्रत्येक माणूस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रभागातले प्रश्न, रस्ते, पाणी, नोकरीच्या संधी आणि रोजच्या जगण्यावर परिणाम करण्याच्या अडचणी यावर ठोस काम करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. निवडणुका जवळ आहे, फक्त आश्वासन नाही तर तुमच्यासोबत उभं राहून निर्णय घेणारा प्रतिनिधी या प्रभागाला हवा आहे आणि तो निर्णय तुमच्या मनातून ठरणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला आवाहन करतो, मतदान या दिवशी बाहेर पडा आणि काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान करा. आपला प्रभाग पुढे न्याय असेल तर तुमची साथ अवश्य आहे. मी सारंग देशमुख, चांदूर रेल्वे प्रभाग नंबर 8, तुमच्या विश्वासाची अपेक्षा ठेवतो.